ಶ್ರೀ ಆದಿನಾಥಾಯ ನಮೋಸ್ತು ತಸ್ಮೈ ಯೇನೋಪದಿಷ್ಟಾ ಹಠಯೋಗ ವಿದ್ಯಾ ವಿಭ್ರಾಜತೆ ಪ್ರೋನ್ನತ ರಾಜಯೋಗಂ ಆರೋಢ ವಿಚ್ಛೋರಸಿರೋಹಿಣೀವ. ಕ್ರಿಯಾಃ ಷಟ್ ಕ್ರಿಯಾಃ ಆರಬ್ಧಾಃ ಅಥವಾ ಷಟ್ ಕರ್ಮಾಣಿ ಇತ್ಯುಚ್ಯಂತೆ. ಧಾತ್ವಿಂದ್ರಿಯಾಂತಃಕರಣ ಪ್ರಸಾದಂ ದದ್ಯಾಚ್ಚ ಕಾಂತಿಂ ದಹನ ಪ್ರದೀಪ್ತಿಂ ಅಶೇಷ ದೋಷೋಪಚಯಂ ನಿಹನ್ಯಾದಭ್ಯಸ್ಯಮಾನಂ ಜಲವಸ್ತಿ ಕರ್ಮ.
ಧಾತ್ವಿಂದ್ರಿಯಾಂತಃಕರಣ ಪ್ರಸಾದಂ ದದ್ಯಾಚ್ಚ ಕಾಂತಿಂ ದಹನ ಪ್ರದೀಪ್ತಿಂ ಅಶೇಷ ದೋಷೋಪಚಯಂ ನಿಹನ್ಯಾದಭ್ಯಸ್ಯಮಾನಂ ಜಲವಸ್ತಿ ಕರ್ಮ. ಧಾತ್ವಿಂದ್ರಿಯಾಂತಃಕರಣ ಪ್ರಸಾದಂ ದದ್ಯಾತ್ ಚ ಕಾಂತಿಂ ದಹನ ಪ್ರದೀಪ್ತಿಂ ಅಶೇಷ ದೋಷೋಪಚಯಂ ನಿಹನ್ಯಾತ್ ಅಭ್ಯಸ್ಯಮಾನಂ ಜಲವಸ್ತಿ ಕರ್ಮ.
ಸರಳ ಶ್ಲೋಕ. ಜಲವಸ್ತಿ ಕರ್ಮಣ ಫಲಂ ಉಚ್ಯಮಾನಮಸ್ತಿ. ಕಿಂ ಕುರ್ಯಾತ್ ದದ್ಯಾತ್ ಜಲವಸ್ತಿ ಕರ್ಮ, ದದ್ಯಾತ್ ಜಲವಸ್ತಿ ಕರ್ಮ ನಿಹನ್ಯಾತ್. ನಮ್ಮ ಕ್ರಿಯಾಪದೇನ ಖಲು ಆಕಾಂಕ್ಷಾ ಪೂರ್ಯತೆ. ಕರ್ತೃಪದಂ ಜಲವಸ್ತಿ ಕರ್ಮ, ಕ್ರಿಯಾಪದಂ ದ್ವಯಮಸ್ತಿ, ದದ್ಯಾತ್ ಇತ್ಯಸ್ತಿ ನಿಹನ್ಯಾದ್ ಇತ್ಯಸ್ತಿ. ಜಲವಸ್ತಿ ಕರ್ಮ ಪ್ರಥಮಂ ಕಿಂ ದದ್ಯಾತ್ ಇತಿ ಪಶ್ಯಾಮಃ. ಕೇವಲಂ ಜಲವಸ್ತಿ ಕರ್ಮ ಇತಿ ಪಾಠ ಮಾತ್ರೇಣ ನ, ಅಭ್ಯಸ್ಯಮಾನಂ ಜಲವಸ್ತಿ ಕರ್ಮ ತತ್ರ ವಿಶೇಷಣಂ ಅಪಿ ಯೋಜನೀಯ. ಈದೃಶಂ ಜಲವಸ್ತಿ ಕರ್ಮ ದದ್ಯಾತ್ ಫಲಂ ದದ್ಯಾತ್ ಇತಿ ಚೇತ್ ಅಭ್ಯಸ್ಯಮಾನಂ ಜಲವಸ್ತಿ ಕರ್ಮ ಕರ್ತೃಪದಸ್ಯ ಇದಂ ವಿಶೇಷಣ. ಕೇವಲಂ ಪುಸ್ತಕೇ ಅಹಂ ಪಠಾಮಿ ತೇನ ಇದಂ ಸರ್ವಂ ಸಿದ್ಧ್ಯತಿ ವಾ ನ, ಅಭ್ಯಸ್ಯತೆ ಚೇತ್ ಕಥಂ ಅಭ್ಯಸ್ಯತೆ ಚೇತ್ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತ ರೀತ್ಯ ಗುರುಪದಿಷ್ಟ ಮಾರ್ಗೇಣ ಅಭ್ಯಸ್ಯತೆ ಚೇತ್ ಇದಂ ಜಲವಸ್ತಿ ಕರ್ಮ ಫಲಂ ಪ್ರಯಚ್ಛತಿ ಪ್ರಥಮಂ ದದ್ಯಾತ್. ಕಿಂ ದದ್ಯಾತ್ ಧಾತ್ವಿಂದ್ರಿಯಾಂತಃಕರಣ ಪ್ರಸಾದಂ. ಧಾತುಶ್ಚ ಧಾತವಶ್ಚ ಇಂದ್ರಿಯಾಣಿ ಚ ಅಂತಃಕರಣಂಚ ಏತೇಷಾಂ ಧಾತ್ವಿಂದ್ರಿಯಾಂತಃಕರಣಾನಾಂ ಪ್ರಸಾದಃ. ತಂ ಧಾತ್ವಿಂದ್ರಿಯಾಂತಃಕರಣ ಪ್ರಸಾದಂ ಇತಿ. ಪ್ರಸಾದಸ್ತು ಪ್ರಸನ್ನತಾ ಇತಿ ನೀರೋಗತ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಪ್ರಸಾದಃ ಇತಿ ತತ್ರ ಪ್ರಸಾದ ಶಬ್ದಸ್ಯ ಕಃ ಅರ್ಥ. ಧಾತು ಪ್ರಥಮಂ ಧಾತ್ವಿಂದ್ರಿಯಾಂತಃಕರಣಾನಿ ಕಾನಿ ತೇಷಾಂ ಪ್ರಸಾದಃ ನಾಮ ಕಃ. ಏತದ್ವಯಂ ಜ್ಞಾತವ್ಯಂ. ಧಾತವಃ ಸಪ್ತ ಧಾತವಃ. ನಮ ಧಾತು ಶಬ್ದಸ್ಯ ವ್ಯಾಕರಣಶಾಸ್ತ್ರೇ ಅನ್ಯಃ ಅರ್ಥಃ. ಯೋಗಶಾಸ್ತ್ರೇ ತಥಾ ಚ ಆಯುರ್ವೇದಶಾಸ್ತ್ರೇ ಧಾತು ಶಬ್ದಸ್ಯ ಅರ್ಥಃ ಅನ್ಯಃ. ಏತೇ ಶಾರೀರಿಕಾಃ ಶಾರೀರಿಕಾಃ ಧಾತವಃ. ಶರೀರಸ್ಯ ನಿರ್ಮಾಣಾರ್ಥಂ ಯೇ ಪದಾರ್ಥಾಃ ಅಪೇಕ್ಷಿತಾಃ ತೇ ಧಾತು ಶಬ್ದವಾಚ್ಯಾಃ ಭವಂತಿ. ಕೇ ಧಾತವಃ? ರಸ, ಅಸೃಕ್, ಮಾಂಸ, ಮೇದಸ್, ಅಸ್ಥಿ, ಮಜ್ಜ, ಶುಕ್ರಾಣಿ ಧಾತವಃ ಇತಿ. ಕಿಂತತ್ ರಸ ನಮ ಭುಕ್ತಸ್ಯ ಆಹಾರಃ, ಆಹಾರಸ್ಯ ಸಾರಃ ರಸಃ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ. ಅಸ್ಮಾಭಿ ಭೋಜನಂ ಕ್ರಿಯತೆ ತತ್ ಅಸ್ಮಾಕಂ ಉದರೆ ಪಚ್ಯತೆ, ತಸ್ಯ ಪಾಕಾನಂತರಂ ತತ್ ಶರೀರಸ್ಯ ಶಕ್ತಿಂ ದದಾತಿ ಕಿಲ. ತದರ್ಥಂ ಯತ್ ದ್ರವ್ಯಂ ಶರೀರೇಣ ಪಕ್ವಂ. ಬಾಹ್ಯಂ ವಸ್ತು ಶರೀರೇಣ ವಿಪಚ್ಯತೆ ಕಿಲ ಜಠರೆ, ಸಹ ಚೈಲ್ ಇತಿ ಉಚ್ಯತೆ. ಭುಕ್ತಸ್ಯ ಆಹಾರಸ್ಯ ರಸಃ, ಸಹ ರಸಃ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ. ಅಸೃಕ್ ನಾಮ ರಕ್ತಂ. ಮಾಂಸ ಶಬ್ದಸ್ಯ ಮಸಲ್ ಟಿಶ್ಯೂ ಇತ್ಯರ್ಥಃ, ಮಸಲ್ ಅಥವಾ ಟಿಶ್ಯೂ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಮೇಧಸ್ ಶಬ್ದಸ್ಯ ಮ್ಯಾರೋ ಅಥವಾ ಲಿಂಫ್ ಇತಿ ಅರ್ಥಃ. ಅಸ್ಥಿ ನಾಮ ಬೋನ್ಸ್, ಮಜ್ಜ ಬೋನ್ ಮ್ಯಾರೋ, ಶುಕ್ರ ಸೀಮನ್ ಇತಿ. ಏತತ್ ಸರ್ವಂ ಸಪ್ತ ಧಾತವಃ. ಧಾತು ಶಬ್ದಾರ್ಥಃ ಅಯಂ. ಇಂದ್ರಿಯಾಣಿ ಜ್ಞಾಯಂತೆ ಕಿಲ, ಪಂಚಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಾಣಿ ಕಾನಿ, ಪಂಚ ಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯಾಣಿ ಕಾನಿ? ವಾಕ್, ಪಾಣಿ, ಪಾದ, ಪಾಯು ಉಪಸ್ಥಾನಿ. ವಾಕ್ ದ ಆರ್ಗನ್ ಆಫ್ ಸ್ಪೀಚ್, ಪಾಣಿ ಹಸ್ತ, ಪಾದ ಜ್ಞಾಯತೆ ಚಲನಾರ್ಥಂ. ಅನಂತರಂ ಪಾಯು ಮಲವಿಸರ್ಜನಾರ್ಥಂ, ಯದ್ವಾರಂ ತತ್ ಪಾಯು ಶಬ್ದ, ಯದ್ ಇಂದ್ರಿಯಂ ತದ್ ಪಾಯು. ಉಪಸ್ಥ ಮೂತ್ರ ವಿಸರ್ಜನಾರ್ಥಂ, ಯದ್ವಾರಂ ತದ್ ಉಪಸ್ಥಶಬ್ದೇನ ಉಚ್ಯತೆ. ಏತಾನಿ ಪಂಚಕಾನಿ ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಾಣಿ ಶ್ರೋತ್ರಂ ತ್ವಕ್ ಚಕ್ಷು ಜಿಹ್ವಾ ಘ್ರಾಣಂ ಏತಾನಿ ಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯಾಣಿ ಇತ್ಯುಚ್ಯಂತೆ. ಕಿಮರ್ಥಂ ಏತಾನಿ ಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯಾಣಿ ಇತ್ಯುಚ್ಯಂತೆ?
ಯೈಹಿ ಇಂದ್ರಿಯೈಹಿ ಜ್ಞಾನಂ ಪ್ರಾಪ್ಯತೆ. ಜ್ಞಾನಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ರೂಪಸ್ಯ ಜ್ಞಾನಂ ವಾ ರಸಸ್ಯ ಜ್ಞಾನಂ ವಾ ಗಂಧಸ್ಯ ಜ್ಞಾನಂ ಇತ್ಯಾದಿ ಭವತಿ.
ಅತಃ ತೇಷಾಂ ಕಿಂ ನಾಮ
ಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯಾಣಿ.
ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಾಣಿ ಇತಿ ಕಿಮರ್ಥಂ ಉಚ್ಯಂತೆ? ವಾಕ್ ಪಾಣಿಪಾದ ಪಾಯಿ ಉಪಸ್ಥಾನಿ
ತೈಃ ಕರ್ಮ ಕರ್ತುಂ ಶಕ್ಯತೆ.
ಕರ್ಮ ತೈಃ ಏವ ಕರ್ಮ ಕರ್ತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಅತಃ ತಾನಿ ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಾಣಿ. ಅತಃ ಧಾತು ಇಂದ್ರಿಯ ಇತಿ ಪದಪ್ರಯೋಗ ಕೃತಃ. ಅನಂತರಂ ತೃತೀಯಂ ಕಿಮಸ್ತಿ? ಧಾತ್ವಿಂದ್ರಿಯ ಅಂತಃಕರಣ. ಅಂತಃಕರಣ ಶಬ್ದಸ್ಯ ಮನೋಬುದ್ಧಿ ಚಿತ್ತ ಅಹಂಕಾರ ರೂಪಾಣಿ ಏತಾನಿ ಅಂತಃಕರಣಾನಿ ಇತ್ಯುಚ್ಯಂತೆ. ನಮ ತತ್ರ ಇದಮುಕ್ತಂ ಕಿಲ ಪಂಚ ಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯಾಣಿ ಪಂಚ ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಾಣಿ ತಾನಿ ಬಾಹ್ಯಕರಣಾನಿ. ಬಾಹ್ಯೇನ ಪ್ರಪಂಚೇನ ಸಹ ಸಾಕ್ಷಾತ್ ಸಂಬಂಧವಂತಿ ತಾನಿ ಪಂಚ ಪಂಚ. ಅಂತಃ ಶರೀರಸ್ಯ ಅಂತಃ ಭವಂತಿ ಪಂಚ ನಮ ಇದಾನಿ ಅಂತಃಕರಣಾನಿ ನಮ ಚ ಮನೋ ಬುದ್ಧಿ ಅಹಂಕಾರ ಚಿತ್ತ ರೂಪಾಣಿ ತಾನಿ ಅಂತಃಕರಣ ಶಬ್ದ ವಾಚ್ಯಾನಿ ಭವಂತಿ. ತೇಷಾಂ ಪ್ರಸಾದಃ ಧಾತೂನಾಂ ಇಂದ್ರಿಯಾಣಾಂ ಅಂತಃಕರಣಸ್ಯ ಚ ಪ್ರಸಾದಃ. ಪ್ರಸಾದೋ ನಾಮ ಕಃ ಇತಿ ಚೇತ್ ನರಿಷ್ಮೆಂಟ್ ಇತಿ ಸಾಮಾನ್ಯತಃ ಅರ್ಥಃ ಪೋಷಣಂ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಪರಂತು ತತ್ರ ವ್ಯಾಖ್ಯಾಯಾಂ ಬಹು ಸಮ್ಯಕ್ ವಿವರಣಮಸ್ತಿ. ತೇಷಾಂ ಪರಿತಾಪ ವಿಕ್ಷೇಪ ಶೋಕ ಮೋಹ ಗೌರವ ಆವರಣ ದೈನ್ಯಾದಿ ರಾಜಸ ತಾಮಸ ಧರ್ಮ ನಿವರ್ತನೇನ ಸುಖ ಪ್ರಕಾಶ ಲಾಘವಾದಿ ಸಾತ್ವಿಕ ಧರ್ಮ ಆವಿರ್ಭಾವ ಪ್ರಸಾದ ಇತಿ. ಪ್ರಸಾದ ಶಬ್ದಸ್ಯ ಅರ್ಥ ವಿವೃತ ಅಸ್ತಿ. ಪ್ರಸಾದ ಶಬ್ದಸ್ಯ ಕೇವಲ ನರಿಷ್ಮೆಂಟ್ ಇತಿ ನ ಅರ್ಥ, ಪರಂತು ಅತ್ರ ಶಾಸ್ತ್ರೇ ಬಹು ಸಮ್ಯಕ್ ವಿವೃತಮಸ್ತಿ. ಸಾಮಾನ್ಯತಃ ಧಾತೂನಾಂ ಇಂದ್ರಿಯಾಣಾಂ ಅಂತಃಕರಣಸ್ಯ ಚ ನಾನಾವಿಧ ಸಮಸ್ಯಾಃ ಭವಂತಿ. ಕೀದೃಶ ಸಮಸ್ಯ ಅಂತಃಕರಣಸ್ಯ ಇತಿ ಚೇತ್ ವಿಕ್ಷೇಪಾಃ, ಮೈಂಡ್ ಗೆಟ್ಸ್ ಡಿಸ್ಟ್ರಾಕ್ಟೆಡ್, ತದ ಅಂತಃಕರಣಸ್ಯ ಕ್ಲೇಶಃ ಭವತಿ. ಇಂದ್ರಿಯಾಣಾಂ ಕಿಂ ಭವತಿ ಇತಿ ಚೇತ್ ಅತ್ಯಂತಂ ಲೋಲುಪತ್ವಂ ನಮ ವಿಷಯಂ ಪ್ರತಿ ಧಾವನಸ್ಯ ಸ್ವಭಾವಃ. ಅನಂತರಂ ಇಂದ್ರಿಯೇಷು ಅಪಿ ದೋಷಃ ಅಪಿ ಭವಂತಿ ನಮ ಕದಾಚಿತ್ ಚಕ್ಷುರಿಂದ್ರಿಯಂ ಸಮ್ಯಕ್ ವಿಷಯಾನ್ ಗ್ರಹೀತುಂ ನ ಶಕ್ನೋತಿ, ಡಿಫೆಕ್ಟ್ಸ್ ಭವಂತಿ ಕಿಲ. ಸೊ ಮನಸಿ ವಿಕ್ಷೇಪಃ ಇಂದ್ರಿಯೇಷು ದೋಷಃ ಡಿಫೆಕ್ಟ್ಸ್ ಡಿಫೆಕ್ಟಿವ್ ಪರ್ಸೆಪ್ಷನ್ ಇತ್ಯಾದಿ ಭವತಿ. ಅನಂತರಂ ಧಾತುಷು ನಾನಾವಿಧ ಪ್ರಕೋಪಾಃ ಕಸಿಚಿತ್ ಕಶ್ಚಿತ್ ಧಾತು ವಿಶೇಷ ಸಮ್ಯಕ್ ಭವತಿ, ಕಶ್ಚಿತ್ ಧಾತು ಅಸ್ಥಿ ಅಸ್ಥಿ ಸಂಘೇ ಕಿಂ ಭವತಿ ವೀಕ್ನೆಸ್ ಭವತಿ. ಏವಂ ರಕ್ತೇ ಕಾಚಿತ್ ಸಮಸ್ಯ ರಕ್ತಶೋಕಃ ಭವತಿ ನಮ ರಕ್ತಸ್ಯ ಶೋಷಣಂ ತಾದೃಶಂ ಭವತಿ. ಏಂ ಕಿಂ ವದಾಮಃ ಕಶ್ಚಿತ್ ರಕ್ತಹೀನಃ ಭವತಿ ನಮ ಅತ್ಯಂತಂ ನ್ಯೂನರಕ್ತ ಯುಕ್ತತ್ವಂ ಭವತಿ ಇತ್ಯ ಅನಿಮಿಯಾ ಇತ್ಯಾದಿ ಉಚ್ಯತೆ ಕಿಲ. ಏತಸ್ಯ ಸರ್ವಸ್ಯ ನಿವಾರಣ ಪುರಸರಂ ತೇಷಾಂ ಸ್ವಸ್ವ ಅವಸ್ಥಿತಿಹಿ ಸುಷ್ಠು ಯಥಾ ಭವತಿ ಮನಃ ಪ್ರಶಾಂತಂ ಭವತಿ ಇಂದ್ರಿಯಾಣಿ ಸರ್ವ ವಿಷಯ ಗ್ರಹಣ ಸಮರ್ಥಾನಿ ಭವಂತಿ ಧಾತವಃ ಸರ್ವೇಪಿ ಪುಷ್ಟಾಃ ಭವಂತಿ. ಏತದೇವ ಪ್ರಸಾದ ಶಬ್ದಸ್ಯ ಅಯಮೇವ ಪ್ರಸಾದ ಶಬ್ದಸ್ಯ ಅರ್ಥ. ಅತಃ ಧಾತ್ವಿಂದ್ರಿಯಾಂತಃಕರಣ ಪ್ರಸಾದಂ ದದ್ಯಾತ್. ಕಿಂ ದದ್ಯಾತ್ ಕಃ ಧಾತ್ವಿಂದ್ರಿಯಾಂತಃಕರಣ ಪ್ರಸಾದ ಪ್ರದಾಪಯಿತ
ಜಲವಸ್ತಿ ಕರ್ಮ.
ಪ್ರದಾಪಯಿತೃ ಜಲವಸ್ತಿ ಕರ್ಮ ಅಭ್ಯಸ್ಯಮಾನಂ ಜಲವಸ್ತಿ ಕರ್ಮ ಧಾತ್ವಿಂದ್ರಿಯಾಂತಃಕರಣ ಪ್ರಸಾದಂ ದದ್ಯಾತ್. ಅನಂತರಂ ಕಿಂ ದದ್ಯಾತ್ ಕಾಂತಿಂ ದದ್ಯಾತ್ ಇತಿ. ಕಾಂತಿಮಪಿ ದದಾತಿ ಕಾಂತಿಃ ಗ್ಲೋ ಸಮ್ಯಕ್ ಕಾಂತಿಃ ಅಪಿ ಭವತಿ. ಅನಂತರಂ ದಹನ ಪ್ರದೀಪ್ತಿಮಪಿ ದದ್ಯಾತ್ ಶರೀರೇ ಕಶ್ಚಿತ್ ಪ್ರಕಾಶ ವಿಶೇಷ ಆವಿರ್ಭವತಿ ತೇಜೋವತ್ವಂ ಸಿದ್ಧ್ಯತಿ ತಥೈವ ಚ ದಹನಸ್ಯ ಪ್ರದೀಪ್ತಿಃ. ದಹನೋ ನಾಮ ಕಃ?
ಜಾಠರಾಗ್ನಿ.
ಜಾಠರಾಗ್ನೇ ಉತ್ತಮ ಪ್ರದೀಪ್ತಿಃ ತನ್ನಾಮ ಬುಭುಕ್ಷಾಧಿಕಂ ಸಮ್ಯಕ್ ಭವತಿ ಇತ್ಯರ್ಥ. ಯದಾ ಜಠರಾಗ್ನಿಃ ಸಮ್ಯಕ್ ಜ್ವಲತಿ ತದಾ ಏವ ಭುಕ್ತಃ ಆಹಾರಃ जीर्यति अतः दहन प्रदीप्तिः अपेक्षिता तदपि दद्यात् कान्तिं दद्यात् दहन प्रदीप्तिं दद्यात् अनन्तरम् अन्यत् किम् इति चेत् अशेष दोष उपचयं निहन्यात् पूर्वैः पदैः नाम धात्वेन्द्रियान्तःकरणप्रसादं दद्यात् कान्तिं दद्यात् दहन प्रदीप्तिं दद्यात् परन्तु अशेष दोषोपचयं न दद्यात् अशेष दोषोपचयं निहन्यात् अशेष दोषोपचयो नाम कः अशेषो नाम सर्वे नाम न कोऽपि शिष्यते सर्वे अपि दोषाः परिगृह्यन्ते इति दोषशब्दस्य अर्थः कः इति चेत् आयुर्वेदोक्ताः त्रयः दोषाः के ते
वातपित्तकफदोषाः
वातपित्तकफाः ते एव ते सर्वेपि इत्यर्थः एकस्यापि परित्यागः न त्रयाणामपि दोषाणाम् उपचयः उपचयो नाम किम् इति चेत् इम्बेलेन्स् नाम वर्धनं सन्तुलनहानिपुरस्सरं तेषां वर्धनमेव उपचयः इत्यर्थः तदा किं भवति इति चेत् रोगाः भवन्ति दोषाणाम् उपचयः कफवर्धनम् उपचयो नाम वर्धनम् अपचयो नाम ह्रासः कफस्य वर्धनं वातस्य वर्धनं पित्तस्य वर्धनम् एतत् सर्वं यद्भवति तदेव अशेषदोषोपचयपदवाच्यं भवति तादृश अशेषदोष उपचयं किं करोति जलवस्तिकर्म निहन्यात् अस्तु एवम् अयं प्रभावः जलवस्तिकर्मणः इति दोषसाम्यरूपम् आरोग्यं कुर्यादित्यर्थः दोषस्य उपचयः नानुमन्यते जलवस्तिकर्मणा दोषसाम्यमेव करोति जलवस्तिकर्म तस्मात् आरोग्यसिद्ध्यर्थं जलवस्तिकर्म विशिष्टं भवति इदं जलवस्तिकर्म सफलम् उक्तम् अधुना अग्रिमक्रिया नेतिः इति सूत्रं वितस्ति सुस्निग्धं नासानाले प्रवेशयेत् मुखान् निर्गमयेच्चैषा नेतिः सिद्धैर्निगद्यते
सूत्रं वितस्ति सुस्निग्धं नासानाले प्रवेशयेत् मुखान् निर्गमयेच्चैषा नेतिः सिद्धैर्निगद्यते सूत्रं वितस्ति सुस्निग्धं नासानाले प्रवेशयेत् मुखात् निर्गमयेत् च एषा नेतिः सिद्धैः निगद्यते
अग्रिमक्रिया का नेतिः नेतिः किं करोति नाम कथं तस्य निर्वचनं तस्य विवरणं कथं सा क्रिया कथं कर्तव्या इति चेत् सूत्रं वितस्ति सुस्निग्धं नासानाले प्रवेशयेत् यत्किञ्चित् प्रवेशयितव्यं something should be introduced, should be inserted. Kim iti cheta sutram. Sutram praveshaniyam. Kutra praveshaniyam? Nasanale praveshaniyam. Tatra idanim sutrasya kinchita visheshanamasti. Sutrasya eva dvividham visheshanam uktamasti. Kiyad dirgham tat sutram bhavet iti cheta vitasti. परिमाणकं भवेत् द लेंथ वितस्ति भवेत् वितस्ति इति शब्दस्य कः अर्थः इति चेत् यदा कनिष्ठिकायाः अंगुष्ठस्य च विस्तारः क्रियते तदा कनिष्ठिकायाः अग्रभागात् अंगुष्ठाग्रभागपर्यन्तं यावत् दूरमस्ति तद् वितस्ति शब्दवाच्यं भवति तमिळ्भाषायाम् उरुजान् इति वदामः सो द डिस्टेंस from the length of the little finger, from the tip of the little finger to the tip of the extended thumb. Samyak anguliyaha prasaraniyaha tadanantaram idam karaniyam, measurement karaniyam. Tadayat distance bhavati tad vitasti shabdena uchyate. Ataha tavat only that much distance va iti cheta na. Vyakhyata vadati vitasti, at least vitasti iti arthaha, minimum vitasti iti. वितस्तिमितं वितस्तिः इत्युपलक्षणम् अधिकस्य अपि नाम इट् शुड् बि नाट् लेस् देन् अ वितस्ति इत्यर्थः अत एव व्याख्यानं द्रष्टव्यमिति ओ अत्र श्लोके वितस्ति इत्युक्तमस्ति अतः केवलं वितस्ति लिङ्क् एव प्रवेशनीयम् इति नास्ति मिनिमं वितस्ति इत्येतत् अस्य अर्थः कदाचित् किं भवति, वितस्ति परिमितं भवति चेत् कदाचित् कण्ठे वा कुत्रचित् संलग्नमेव भवति. अतः मिनिमम् वितस्ति परिमाणकं सूत्रं भवेत्. अनन्तरञ्च तत् कथं भवेत् इति चेत् सुस्निग्धं भवेत्. सुस्निग्धम् इति चेत् इट् शुड् बि साफ्ट्. स्निग्धम् इति नाम तत् रफ् न भवेत् इति. यतोहि तत् कुत्र प्रवेश्यते?
नासानाले.
नासानाले, नास्ट्रिल् मध्ये तत् प्रवेश्यते. अतः तत् रफ् इत्यादि भवति, तस्य सर्फेस् रफ् भवति चेत् नासिका नाले तत् सूक्ष्मप्रदेशः किल सः. एकः लघुः धूलीकणः नासिकायां प्रविशति चेत् किं कुर्मः? बहु कासनम् इत्यादि कृत्वा तद् नासिकाद्वारा निष्कासयामः किल. तादृशः सः मृदुः प्रदेशः. अतः तत्र यत् प्रवेश्यते तत् सुस्निग्धम् अत्यन्तमेव कोमलं मृदु भवेत् तत् सूत्रम्. अतः सुस्निग्धं वितस्ति सूत्रं कुत्र प्रवेशयेत्? नासानाले प्रवेशयेत्. अनन्तरं किं कर्तव्यम्? मुखात् निर्गमयेत् च. यत् नासानाले प्रवेशितं सूत्रं तत् किं करणीयं? तत् मुखात् निर्गमयितव्यम्. स्पष्टं वा? नासिकायाम् एकस्याम् एकस्मिन् नासिकापुटे तत् एकस्यां नासिका एकस्मिन् नासिकापुटे तत् सूत्रं प्रविशति. अनन्तरं तत् मुखात् निर्गच्छति. अतः अभ्यासिनः किं कुर्वन्ति इति चेत् वन् एण्ड् नासिकाद्वारे भवति, अदर् एण्ड् कुत्र भवति? मुखे भवति. तद् एवं पुरतः पृष्ठतः पुरतः पृष्ठतः कुर्वन्ति. तदा किं भवति इति चेत् नेसल् पासेज् तत् क्लियर् भवति. एकस्य एकस्मिन् नासिकानाले एवं कृत्वा पुनः तद् बहिः निष्कास्य अपरस्मिन् नासानाले तत् प्रवेशयन्ति. पुनः पुरतः पृष्ठतः इत्येवं तस्य चालनं कृत्वा तमपि भागं शुद्धीकुर्वन्ति इति. एषा प्रक्रिया. इतोपि तत्र सूक्ष्माणि विवरणानि सन्ति. इदानीं नासानाले प्रवेशितस्य सूत्रस्य मुखात् कथं निर्गमनं कारयितव्यं, तत्र टेक्निक् सर्वम् अत्र उक्तमस्ति. किञ्चित् पूरकं करणीयम् इति. नासानाले वामनासानाले प्रवेश्यते चेत् सूत्रं दक्षिणनासानालस्य निरोधं कृत्वा तत्र पूरकं करणीयं. तदा किं भवति? मन्दं 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 तत् सूत्रं प्रविशति नासानालद्वारा, क्रमेण तत् बहिरागच्छति मुखद्वारा. इत्येवम् अनया शैल्या क्रियते चेत् नासानाले प्रवेशितं सूत्रं मुखान् निर्गच्छति इति. अन्यः अपि कश्चन भेदः अस्ति नेति प्रक्रियायाः. एकस्मिन् नासानाले प्रवेश्य अपरस्मिन् नासानाले तत्र इदमस्ति किल सूत्रस्य बहिरानयनं, तथापि कर्तुं कश्चन अनुष्ठानप्रकारः अस्ति. अतः एषा सामान्यतः नेतिप्रक्रिया. तर्हि एवं क्रियते चेत् तस्य किं फलं भवति इति अग्रिमश्लोके उच्यते. कपालशोधिनी चैव दिव्यदृष्टिप्रदायिनी जत्रूर्ध्वजातरो गौघं नेतिराशु निहन्तिः.
कपालशोधिनी चैव दिव्यदृष्टिप्रदायिनी जत्रूर्ध्वजातरो गौघं नेतिराशु निहन्तिः. कपालशोधिनी च एव दिव्यदृष्टिप्रदायिनी जत्रूर्ध्वजातरो गौघं नेतिः आशु निहन्तिः.
उत्तमम्. तर्हि नेतिः किं करोति इति चेत् कपालशोधिनी नेतिः कपालप्रदेशं शोधयति इति. शुद्धीकरोति कपालो नाम तत्र नासिकां परितः विद्यमान किं मुखस्य भागः एव कपालः. स्कल् इति ट्रान्स्लेट् न करणीयम्. यद्वारा यत् प्रदेशद्वारा इदं सूत्रं गच्छति नेति क्रियायां, सः प्रदेशः तत्रैव म्यूकस् सैनस् सर्वं भवति. तत्र सर्वत्र स्टोर्ड् भवति. यदा शिरोवेदना भवति तदा मुखे इत्यादि सर्वत्र वेदना भवति किल, अतः तत् सैनस् रीजियन् भवति. तद् अत्र कपालशब्देन तत्र तत्सर्वं शोधयति. म्यूकस् यथा न भवति तथा तत्तत् म्यूकसरहितं न तत् कफरहितं करोति इत्यर्थः. अनन्तरं दिव्यदृष्टिप्रदायिनी, दिव्यदृष्टिप्रदायिनी इत्युक्ते कः अर्थः? अत्र उपविश्य विना इण्टर्नेट् अहम् अमेरिकादेशे किं चलति इति द्रष्टुं शक्नोमि इत्यर्थः वा? न. दिव्यदृष्टिशब्दस्य कः अर्थः इति चेत् सूक्ष्मदर्शनसामर्थ्यम् इत्यर्थः. सूक्ष्मपदार्थग्राहिणीं दृष्टिं ददाति इत्यर्थः. नाम यत्र कुत्र नाम नेत्रे यदि कदाचित् क्लौडेड् क्लौडी अथवा डल्नेस् इत्यादि भवति तत्सर्वं निवारयति. नेत्रं सम्यक् विषयग्रहणसामर्थ्यवत् करोति इत्यर्थः. तद् नेत्रेपि काचित् समस्या अस्ति, सूक्ष्म अंशानां पठनं सर्वं कर्तुं न शक्यते इत्यादि समस्या अस्ति चेत् तस्यापि निवारणम् अनया क्रियया सम्पादयितुं शक्यते. अनन्तरं जत्रूर्ध्वजातरोगौघम् इत्यस्ति. जत्रुशब्दस्य कः अर्थः इति चेत् तत्र सामान्यतः जत्रुशब्दस्य शोल्डर् इत्यर्थः. रामस्य विषये गूढजत्रुः इति किञ्चित् विवरणमस्ति. गूढजत्रुः अरिन्दमः इति रामायणे नाम जस्ट् बिलो द नेक् रीजन् हस्तं वयं यदि स्थापयामः तत्र देर् इस् ओरु कालर् बोन् इव अस्ति. And then it slowly branches out into the shoulder. Saha pradeshaha eva jatru shabdena uchyate. Ramasya tatratya tatra jatru bhagaha mamsena avritaha bhavati. Nama pushtam bhavati tasya shariram nityartha, well built iti bhavati. Tada saha jatru bhagaha drashtum nashakyate iti bhavati. Yada tatra ahareva शरीरव्यायामे वा न्यूनता भवति तत्र मांसावृतत्वं न भवति. द बोन्स् केन् बि पर्सीव्ड्, जतृभागः केन् बि सीन्. जतृभागः कस्यचित् द्रष्टुं शक्यते इति चेत् सः तस्य दैहिकशक्तिः न्यूना इत्यर्थः भवति. यस्य तु जतृः गूढत्वयुक्ता भवति नाम मांसभागेन आवृता भवति सः पुष्टः बलिष्ठः इत्यर्थः. अतः तादृशः रामः गूढजत्रुः इति. अत्र जत्रु ऊर्ध्वजातरोगाः नाम अबौ द शोल्डर्स् जत्रु ऊर्ध्व तत् कालर् बोन् शोल्डर् तस्मात् उपरि ऊर्ध्वप्रदेशे ये रोगाः जायन्ते ये आमयाः जायन्ते तादृशानाम् ओघं समूहं नेतिः निहन्ति, नेतिः निवारयति. सो आल् द डिसीसेस् अबौ द शोल्डर् आल् आफ् देम् सर्वमपि नेतिक्रियया किं कर्तुं शक्यते?
हन्तुं शक्यते
इति तात्पर्यम्. अतः नेतिः आशु निहन्ति हि. एवं नेतिक्रियायाः फलं सफलं नेतिक्रियायाः विवरणं जातम्. अग्रे त्राटकं निरीक्षेन् निश्चलदृशा सूक्ष्मलक्ष्यं समाहितः अश्रुसन्तापसन्तसम्पातपर्यन्तम् आचार्यैस्त्राटकं स्मृतम्.
निरीक्षेन् निश्चलदृशा सूक्ष्मलक्ष्यं समाहितः अश्रुसम्पातपर्यन्तम् आचार्यैस्त्राटकं स्मृतम्.
सरलः श्लोकः. अग्रिमक्रिया त्राटकम् इति किमस्ति? निरीक्षेत्, पश्येत् इत्यर्थः. कथं द्रष्टव्यं? निश्चलदृशा. तत्र यथा किं पक्ष्मणां नेत्रस्य पक्ष्मणां चालनं यथा न भवेत् वितौट् ब्लिङ्किङ्ग् इत्यर्थः. निश्चलदृशा वित् फिक्सड् फोकस्. किं द्रष्टव्यं, किं निरीक्षेत्? सूक्ष्मलक्ष्यम्, यत्किञ्चित् सूक्ष्मं लक्ष्यं. सामान्यतः किं वदन्ति, रेड् डाट् किमपि एक डाट् स्थाप्यते अथवा किं भित्तौ तादृशमेकं स्थाप्यते तत् सूक्ष्मं लक्ष्यं निश्चलया दृशा द्रष्टव्यम्. ಕಥಂ ದ್ರಷ್ಟವ್ಯಂ ಸಮಾಹಿತಃ ಮನಸ್ಸಮಾಧಾನಯುಕ್ತಃ ಇತ್ಯರ್ಥ. ಮನಸಃ ಚಾಂಚಲ್ಯಂ ಅಸ್ತಿ ಚೇತ್ ದೃಷ್ಟಿ ಚಾಂಚಲ್ಯಂ ಭವತಿ, ಅತಃ ಮನಸಃ ಸಮಾಧಾನಂ ಭವೇತ್. ಅನ್ಯತ್ ಸಮಾಹಿತಃ ಇತಿ ಚೇತ್ ವಿತ್ ಫೋಕಸ್ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಷನ್, ಅನಂತರಂ ಉಪವಿಷ್ಟಃ ಇತ್ಯಪಿ ಅರ್ಥಃ ಭವಿತುಂ ಅರ್ಹತಿ. ಅತಃ ಮನಸ್ಸಮಾಧಾನ ಪುರಸ್ಸರಂ ನಿಶ್ಚಲಯ ದೃಶಾ ಸೂಕ್ಷ್ಮಂ ಕಿಂಚಿತ್ ಲಕ್ಷ್ಯಂ, ಏಕಾಂ ಬಿಂದುಂ ವಾ ಏಕಂ ಲಘು ವಸ್ತು ವಾ ತತ್ ಪಶ್ಯೇದ್ ಇತ್ಯರ್ಥ. ಕಿಯತ್ ಪರ್ಯಂತಂ ದ್ರಷ್ಟವ್ಯಂ, ಏಕ ಘಂಟಾ ಅರ್ಧ ಘಂಟಾ ಕಿಯತ್ ಪರ್ಯಂತಂ ಇತಿ ಚೇತ್ ಅಶ್ರು ಸಂಪಾತ ಪರ್ಯಂತಂ, ಯಾವತ್ ಯಾವತಾ ಅಶ್ರುಧಾರಾ ನೇತ್ರಾಭ್ಯಾಂ ವಹತಿ ತಾವತ್ ಪರ್ಯಂತಂ ಕಿಂ ಭವತ್ ಕಿಂ ಕರಣೀಯಂ ನಿಶ್ಚಲಯ ದೃಶಾ ಸೂಕ್ಷ್ಮಂ ಲಕ್ಷ್ಯಂ ದ್ರಷ್ಟವ್ಯಂ. ಏತತ್ ಕೇನ ಉಕ್ತಂ, ಆಚಾರ್ಯೈಹಿ ಇದಂ ಪ್ರೋಕ್ತಂ ಅಥವಾ ಇದಂ ಸ್ಮೃತಂ. ಕಿಮಿತಿ ಸ್ಮೃತಂ, ಏತಸ್ಯ ಕಿಂ ನಾಮ ತ್ರಾಟಕಂ ಇತಿ ಏತತ್ ಕರ್ಮ ಆಚಾರ್ಯೈಹಿ ಸ್ಮೃತಮಸ್ತಿ. ತ್ರಾಟಕಂ ಪ್ರಾಯಃ ತ್ರಾಯತೆ ಇತಿ ತ್ರಾಟಕಂ ಇತಿ ಕಾಚಿತ್ ವ್ಯುತ್ಪತ್ತಿ ಸ್ಯಾತ್. ನಮ ನಾನಾವಿಧ ನೇತ್ರಾದಿ ಸಮಸ್ಯಾತಃ ತ್ರಾಯತೆ ರಕ್ಷತಿ ತೇನ ಇದಂ ತ್ರಾಟಕ ಶಬ್ದವಾಚ್ಯಂ ಜಾತಂ ಸ್ಯಾತ್. ಏವಂ ಇದಂ ತ್ರಾಟಕಂ ಕರ್ಮ ಭವತಿ. ನಮ ಆಚಾರ್ಯೈಹಿ ನಮ ಕೈಹಿ ಇತಿ ಚೇತ್ ಮತ್ಸ್ಯೇಂದ್ರಾದಿಭಿಃ ಇತಿ ವ್ಯಾಖ್ಯಾತ ಕಥಯತಿ. ನಮ ಪ್ರಥಮಾಧ್ಯಾಯಸ್ಯ ಆರಂಭೆ ದೃಷ್ಟವಂತಹ ಕಿಲ ಹಠ ಸಂಪ್ರದಾಯೇ ಬಹವಃ ಆಚಾರ್ಯಃ ಮತ್ಸ್ಯೇಂದ್ರ ಮತ್ಸ್ಯೇಂದ್ರನಾಥಃ ಇತ್ಯಾದಿ ಇತ್ಯಾದಿ ಗೋರಕ್ಷನಾಥಃ ಮೀನಾನಾಥಃ ಇತ್ಯೇವಂ ತೇ ಸರ್ವೇ ಆಚಾರ್ಯಾಃ ತೈಹಿ ಇದಂ ತ್ರಾಟಕಂ ಇತಿ ಸ್ಮೃತಂ ವರ್ತತೆ ಇತಿ. ಅಸ್ತು ಅಗ್ರಿಮೇ ಶ್ಲೋಕೇ ತ್ರಾಟಕ ಕ್ರಿಯಾಯಾಃ ಫಲಂ. ದ್ವಾತ್ರಿಂಶತ್ತಮಃ ಶ್ಲೋಕಃ. ಮೋಚನಂ ನೇತ್ರರೋಗಾಣಾಂ ತಂದ್ರಾದೀನಾಂ ಕಪಾಟಕಂ ಯತ್ನತಸ್ತ್ರಾಟಕಂ ಗೋಪ್ಯಂ ಯಥಾಹಾಟಕಪೇಟಕಂ.
ಮೋಚನಂ ನೇತ್ರರೋಗಾಣಾಂ ತಂದ್ರಾದೀನಾಂ ಕಪಾಟಕಂ ಯತ್ನತಸ್ತ್ರಾಟಕಂ ಗೋಪ್ಯಂ ಯಥಾಹಾಟಕಪೇಟಕಂ.
ತತ್ರ ಪ್ರಾಸಃ ಅಪಿ ಅಸ್ತಿ.
ಮೋಚನಂ ನೇತ್ರರೋಗಾಣಾಂ ತಂದ್ರಾದೀನಾಂ ಕಪಾಟಕಂ ಯತ್ನತಃ ತ್ರಾಟಕಂ ಗೋಪ್ಯಂ ಯಥಾ ಹಾಟಕಪೇಟಕಂ.
ಏತದ ತ್ರಾಟಕಂ ಕಿಂ ಕರೋತಿ ಇತಿ ಚೇತ್ ನೇತ್ರರೋಗಾಣಾಂ ಮೋಚನಂ ಭವತಿ. ನೇತ್ರರೋಗಾಣಾಂ ಇದಂ ಮೋಚನಕರ್ತೃ ಭವತಿ. ನೇತ್ರ ಸಂಬದ್ಧಾಃ ಯೇ ಯೇ ರೋಗಾಃ ತೇ ಸರ್ವೇಪಿ ನಿವಾರ್ಯಂತೆ ಇತಿ. ಅನಂತರಂ ತಂದ್ರಾದೀನಾಂ ಕಪಾಟಕಂ, ಕಪಾಟಕಂ ನಾಮ ವಿನಾಶಕಂ ಇತ್ಯರ್ಥ. ತತ್ರ ತಂದ್ರಾ ನಾಮಕಃ ಇತಿ ಚೇತ್ ತಾಮಸಃ ಚಿತ್ತವೃತ್ತಿ ವಿಶೇಷಃ ಡಲ್ನೆಸ್. ತದೇವ ತಮಃ ಪ್ರಭಾವೇಣ ತಮಸಃ ಪ್ರಭಾವೇಣ ತತ್ರ ಜಾಡ್ಯಂ ಮಂದತ್ವಂ ಭವತಿ ಕಿಲ ಚಿತ್ತಗುರುತ್ವಂ. ತದೇವ ತಂದ್ರಾ ಶಬ್ದೇನ ಉಚ್ಯತೆ ಆಲಸ್ಯಂ ಇತ್ಯಾದಿ ಇತ್ಯಾದಿ ಯದ್ಯದ್ ಏತತ್ ಸಹಜನ್ಯಂ ಭವತಿ ತಮಸಾ ಜಾಯತೆ ತತ್ಸರ್ವಂ ತಂದ್ರಾದಿ ತೇಷಾಂ ಸರ್ವೇಷಾಮಪಿ ಕಪಾಟಕಂ. ಕಪಾಟಕ ಶಬ್ದಸ್ಯ ವಿವರಣಂ ಕಿಮಸ್ತಿ, ವ್ಯಾಖ್ಯಾತ್ರ ಕಿಮುಕ್ತಮಸ್ತಿ ಇತಿ ಚೇತ್ ಕಪಾಟಿಕಾ ಇತಿ ಶಬ್ದಃ ಅಸ್ತಿ. ಕಪಾಟಿಕಾ ಶಬ್ದಸ್ಯ ಕಃ ಅರ್ಥಃ? ಸಂ ಕ್ಲೋಸೆಟ್ ನಮ ಸಂ ಕಬೋರ್ಡ್. ಯತ್ಕಿಮಪಿ ವಸ್ತು ತತ್ರ ಕ್ಲೋಸೆಟ್ ಮಧ್ಯೆ ವಾ ಕಬೋರ್ಡ್ ಮಧ್ಯೆ ಸ್ಥಾಪಯಿತ್ವಾ ಅಸ್ಮಭಿ ಕಿಂ ಕ್ರಿಯತೆ? ಕೀಲನಂ ಕ್ರಿಯತೆ. ತದ್ವಸ್ತು ಅಂತರ್ಹಿತಂ ಭವತಿ ನಮ ದೃಷ್ಟಿಪಥಂ ನ ಭವತಿ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಇಟ್ ಕ್ಯಾನಾಟ್ ಬಿ ಸೀನ್. ಏವಮೇವ ತ್ರಾಟಕೇನ ತಂದ್ರಾದೀನಾಂ ಕಪಾಟನಂ ಕ್ರಿಯತೆ ಇತಿ ಚೇತ್ ಕಃ ಅರ್ಥಃ? ಇಟ್ ವಿಲ್ ಬಿ ರಿಮೂವ್ಡ್ ನಮ ದೂರಂ ಗಮಯತಿ ಇತ್ಯರ್ಥಃ. ನಮ ಯಥಾ ತೇ ನ ಗ್ರಹೀತುಂ ಶಕ್ಯಂತೆ ತಥಾ ತೇಷಾಂ ಅಂತರ್ಧಾನಂ ಕಾರಯತಿ ಇತ್ಯರ್ಥಃ. ದೇ ಡಿಸಪಿಯರ್ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಯಥಾ ಕಪಾಟಿಕಾಯಾಂ ಕಬೋರ್ಡ್ ಮಧ್ಯೆ ಸ್ಥಾಪಿತಂ ವಸ್ತು ದ್ರಷ್ಟುಂ ಶಕ್ಯತೆ ವಾ? ನ. ಏವಮೇವ ತ್ರಾಟಕ ಅನುಷ್ಠಾನೇನ ತಂದ್ರಾದೀನಾಂ ಕಪಾಟನಂ ಭವತಿ ತನ್ನಾಮ ತೇಷಾಂ ಅಂತರ್ಧಾನಂ ದೇ ವಿಲ್ ಸಿಂಪ್ಲಿ ಡಿಸಪಿಯರ್ ಇತ್ಯರ್ಥಃ. ನೇತ್ರರೋಗಾಣಾಂ ಮೋಚನಂ ಭವತಿ ತ್ರಾಟಕಂ, ಅನಂತರಂ ತಂದ್ರಾದೀನಾಂ ಕಪಾಟಕಂ ಭವತಿ ತ್ರಾಟಕಂ, अतः किं करणीयं यत्नतः गोप्यम् तदा एतादृशं बहु आवश्यकं किल नेत्ररोगाणां निवारणम् आवश्यकं तन्त्रादीनामपि अन्तर्धानम् आवश्यकम् अतः एतद् अत्यन्तं मूल्यवत् अयम् अभ्यासक्रमः अयं मूल्यवान् तेन कारणेन यत्नतः प्रयत्नेन त्राटकक्रिया परिरक्षणीया कथं तत्र उदाहरणं किं हाटकपेटकवत् आभरणानि नाम आभरणपेटिका हाटकशब्दस्य सुवर्णम् इत्यर्थः सुवर्ण आभरणयुक्तपेटिकायाः हाटकपेटिका अथवा हाटकपेटकम् इति पदप्रयोगः अस्ति यथा आभरणसहितं हाटकपेटकम् अस्माभिः कथं रक्ष्यते यत्नतः परिरक्ष्यते यदा अन्यनगरान्तरं गम्यते सम्यक् कीलनं कृत्वा सर्वं गम्यते किल एवमेव एतदपि गोपनीयं किं गोपनीयं त्राटकं एवम् एकस्यां पेटिकायां संस्थाप्य कपाटिकायां स्थापनीयम् इत्यर्थः वा सम्यक् अभ्यासेन स्वजीवने रक्षणीयम् इत्यर्थः जीवने परिरक्षणीयम् इति स्व अनुष्ठाने तत् परिरक्षणीयम् इत्यर्थः एतम् अस्तु अग्रिमः श्लोकः नौलिः इति काचित् क्रिया उच्यते अमन्दावर्तवेगेन तुन्दं सव्यापसव्यतः नतां सोभ्रामये देशा नौलिः सिद्धैः प्रशस्यते
अमन्दावर्तवेगेन तुन्दं सव्यापसव्यतः नतां सोभ्रामये देशा नौलिः सिद्धैः प्रशस्यते अमन्दावर्तवेगेन तुन्दं सव्यापसव्यतः नतांसः भ्रामयेत् एषा नौलिः सिद्धैः प्रशस्यते
नौलिः अग्रे नौलिप्रक्रिया किं करणीयं भ्रामणं करणीयं रोटेशन् भ्रामयेत् कस्य भ्रामणं करणीयं तुन्दं भ्रामयेत् तुन्दशब्दस्य उदरम् इत्यर्थः उदरभागस्य भ्रमणं यथा भवेत् तत् करणीयं दट् इस् एसेन्शियलि नौलिः अवगतं वा तर्हि तत् कथं करणीयम् इत्यादि विषयः उच्यते तुन्दं भ्रामयेत् कथं भ्रामयेत् अमन्द आवर्तवेगेन वेगेन भ्रामयेत् कीदृशवेगेन इति चेत् यः आवर्तः भवति आवर्तशब्दस्य जले आवर्तः भवति किल नाम चक्राणि जले चक्राणि दृश्यन्ते किल वर्ल्ड् पूल् इति उच्यते अतः आवर्तस्य यावान् वेगः भवति तावता वेगेन कीदृश आवर्तः केचन आवर्ताः तत्र उपरिप्लवाः भवन्ति केचन अगाधाः भवन्ति तेषां वेगः अपि कीदृशः भवति मन्दः न अमन्दः भवति अमन्दाः आवर्ताः ये भवन्ति जले तादृशेन वेगेन तुन्दं भ्रामयेत् इतोपि कार्यं न समाप्तं कथं भ्रामयेत् सव्यतः अपसव्यतः नाम क्लाक् वैस् आण्टि क्लाक् वैस् सव्यतः अपसव्यतः सव्यापसव्यतः नाम उभय डैरेक्षन् मध्ये अपि चालनीयम् इति क्लाक् वैस् आण्टि क्लाक्
अत्र सव्यतः इत्युक्ते क्लाक् वैस् अपसव्यतः इत्युक्ते आण्टि क्लाक् वैस्
निश्चयेन तदेव लेफ्ट् टु रैट् गम्यते चेत् तत् सव्यतः रैट् टु लेफ्ट् गम्यते चेत् अपसव्यतः सव्यतः नाम प्रदक्षिणाकारेण अपसव्यतः नाम अप्रदक्षिणाकारेण वयं सर्वदापि यदा प्रदक्षिणं कुर्मः अस्माकं दक्षिणभागः नाम यदा भगवद्विग्रहं परितः वयं प्रदक्षिणं कुर्मः कथं कुर्मः सव्यतः एव प्रदक्षिणं कुर्मः अपसव्यप्रदक्षिणम् अस्माभिः न क्रियते यतोहि अस्माकं दक्षिणभागः विग्रहसमीपस्थः भवेत् अतः तद् सव्यतः क्लाक् वैस् अण्ड् आण्टि क्लाक् वैस् किं करणीयं
तुन्दम् अतिवेगेन भ्रमणीयं
तुन्दस्य चालनं करणीयं प्रदक्षिणं न करणीयं मन्दिरे तद् उदाहरणार्थम् उक्तम् अस्तु अतः तुन्दं भ्रामयेत् नाम उदरम् इत्यर्थः तुन्दं भ्रामयेत् अत्यन्तं वेगेन भ्रामयेत् सव्यतः एकवारं अपसव्यतः एकवारम् इत्येवं कुर्वन् भवेत्। अनन्तरं पुनः अस्यां क्रियायाम् अवधातव्यः अपरोपि अंशः अस्ति, नतांसः इति एकः भागः अस्ति। अंसभागः तत् शोल्डर् अस्ति किल, तत् नतं भवेत्, बेण्डिङ्ग् फार्वर्ड् इत्यर्थः। नाम ऋजुतया तिष्ठन् उदरस्य भ्रमणं न करणीयम्। सामान्यतः किं कुर्वन्ति इति चेत्, तिष्ठन्ति, अनन्तरं नीस् किञ्चित् बेण्ड् भवति, नाम जानुभागः बेण्ड् भवति, अनन्तरं नाम इदमस्ति किल अंसभागः शोल्डर्स्, तद् बेण्ड् कृत्वा हस्तः, हस्ततलमस्ति किल, तत् जानुभागस्य उपरि भवति। अतः स्थातव्यं, किञ्चित् पादद्वयं दूरे स्थापनीयम्, अत्यन्तं निकटे अटेन्शन् मध्ये न स्थातव्यं, किञ्चित् पादद्वयस्य विस्तारः करणीयः, पुरतः किञ्चित् नमनं कृत्वा हस्तौ जान्वोः उपरि स्थापनीयौ, अनन्तरम् अमन्दावर्तवेगेन सव्यापसव्यतः तुन्दं भ्रामयेत्। एषा प्रक्रिया अस्याः किञ्चित् नाम दातव्यं। किं नाम तत्? नौलिः इति नाम। एषा नौलिः सिद्धैः प्रशंस्यते, सिद्धाः एतस्याः क्रियायाः प्रशंसां कुर्वन्ति, अत्यन्तं विशिष्टा इयं क्रिया इत्यर्थः। नौलिक्रियायाः फलम् अग्रिमेण श्लोकेण उच्यते। मन्दाग्निसन्दीपनपाचनादि सन्धापिकानन्दकरी सदैव अशेषदोषामयशोषिणी च हठक्रिया मौलिरियं च नौलिः।
मन्दाग्निसन्दीपनपाचनादि सन्धापिकानन्दकरी सदैव अशेषदोषामयशोषिणी च हठक्रिया मौलिरियं च नौलिः।
प्रायः गतश्लोके, अस्मिन् श्लोके च, नाम गतश्लोकस्य गतक्रियायाः फलम् उक्तवान् किल, हाटकपेटकम् इति, एवमेव अत्रापि तस्य कवित्वं व्यज्यते। किं किं करोति नौलिः इति चेत्, मन्दाग्निसन्दीपनं पाचनादि सन्धापिका आनन्दकरी सदैव इति। मन्दाग्निः नाम उदरे अग्निः मन्दः चेत् तम् अग्निं किं करोति? सम्यक् दीपयति। यदा उदरस्य अग्निः सम्यक् दीपितः भवति, जठराग्निः, तदा किं भवति इति चेत् पाचनक्रिया सम्यक् भवति। अनन्तरं पाचनादिसन्धापिका नाम मन्दाग्निसन्दीपनं यदा भवति तदा पाचनादिक्रियायाः सन्धापनं नाम सम्यक् धारणं तत् भवति इत्यर्थः। नाम स्थिरतया तत् उत्पन्नं भवति, पाकक्रिया जठरे सम्यक् उत्पन्ना भवति। यदा मन्दाग्नित्वनाशः जठराग्निसन्दीपनं च भवति तदा आरोग्यं सम्यक् भवति, तेन च किं भवति? आनन्दः भवति जीवने, अन्यथा रोगाः किल, अतः आनन्दकरी सदैव। एवं क्रियते चेत्, शास्त्रोक्तक्रमेण क्रियते चेत् एतत् सर्वं भवति, अव्यवस्थिततया क्रियते चेत् एतत् सर्वम् आविर्भवति। अनन्तरम् अशेष दोष आमय शोषणी नाम अशेषा दोषाः अस्माभिः पूर्वमेव दृष्टाः, वात पित्त कफाः एते त्रयः, तैः आमयाः रोगाः, तेषां रोगाणां शोषणं विनाशनम् अनया क्रियया भवति। अतः हठक्रिया मौलिः इयम्। हठक्रियायाः यथा मौलिशब्दस्य कः अर्थः?
शिरः इत्यर्थः।
शिरः न विशिष्य ललाटभागः इत्यर्थः। नाम चन्द्रमौलिः इति कस्य नाम? शिवस्य नाम, चन्द्रः मौलौ नाम ललाटप्रदेशः इत्यर्थः। ललाटप्रदेशः उत्तमाङ्गे विद्यते इति कारणेन श्रेष्ठः इत्यर्थः। तस्मात् हठक्रियायाः उत्तमे स्थाने नाम वरिष्ठत्वं, हठक्रियासु वरिष्ठत्वं नौलिक्रियायाः भवति, अनेन ज्ञायते। मन्दाग्निसन्दीपनपाचनादि सन्धापिका आनन्दकरी सदैव अशेषदोष आमयशोषणी इयं हठक्रिया मौलिः नौलिः इति अग्रे इतोपि एका क्रिया अस्ति कपालभातिः इति यथाक्रमम् अग्रे पश्यामः श्री आदिनाथाय नमोस्तु तस्मै येनोपदिष्टा हठयोगविद्या विभ्राजते प्रोन्नतराजयोगम् आरोढुमिच्छोरधिरोहिणीव।